अध्याय 7. एके दिवशी जनकपूरमध्ये संत तळ्याच्या काठावर भल्या पहाटे मी एकटाच बसलो असताना एक चमत्कारिक दिसणारा साधू माझ्याजवळ आला आणि बोलू लागला. त्याच्या संभाषणाची सुरुवातच घाबरवून टाकणारी होती. सांभाळून रहा, इथे फुलपाखरांच्या वेशात विंचू वावरतात. मी दचकलो. तो हे असं का बोलत होता असे मी त्याला विचारले. त्याने मला हेतुपुरस्सर न्याहाळले आणि पुन्हा म्हणाला, धार्मिक किंवा साधू मनुष्याच्या रूपातील असुरांपुढे तू तुझे मन मोकळे करू नकोस, नाहीतर तुझे आयुष्य उद्ध्वस्त झालेले तुला दिसेल, परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. तू हे काय बोलत आहेस? भयभीत होऊन मी विचारले. कदाचित मी तुला नंतर कधीतरी सांगेन. एकाएकी विषय बदलत त्याने स्वतःची ओळख वासुदेव अशी करून दिली आणि एका विशेष ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी त्याच्याबरोबर येण्याचे आमंत्रण दिले. मी संमती दिली. वासुदेव हा जवळपास तिशीत असणारा देखणा पुरुष होता. त्याच्याकडे खानदानी शिष्टाचार होते आणि त्याचे इंग्रजी इंग्रज लोकांसारखेच होते. त्याने पांढरा वेश परिधान केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे तो पूर्ण स्वच्छ होता. त्याचे लांब काळेकुट्ट केस व्यवस्थितपणे विंचरलेले होते. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात इतक्या नीटनेटक्या साधूला मी कधीच भेटलो नव्हतो. तो आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्हीही विषयात पारंगत होता. त्या भागाकडील बहुतांश व्यक्तीप्रमाणे तोही रामाचा भक्त होता. एका अपरिचित तीर्थस्थळाला जाण्यासाठी 3 दिवस पायी प्रवास करण्याचे आमंत्रण जेव्हा या माझ्या नव्या मित्राने दिले तेव्हा मी त्याला होकार दिला. प्रत्येक दिवशी भिक्षा मागून माझ्या आवडत्या अन्नापैकी एक म्हणजे थोडा डाळभात मिळवत आम्ही खेड्यापाड्यातून प्रवास करू लागलो. रस्त्यात आम्हाला जे कोणी भेटले ते वासुदेवाच्या सभ्य कोमल स्वभावाने मोहित झाले. 3 दगड शोधून त्याची चूल मांडून
आणि त्यावर ठेवलेले भांडे सांभाळत
वासुदेवाने सर्व स्वयंपाक उघड्यावर करण्याचा आग्रह केला. मी चूल पेटवण्यासाठी लाकडे जमा केली. उत्कृष्ट कोरीव नक्षीकाम करणाऱ्या कलाकाराच्या कौशल्याने त्याने डाळ भात बनविला. आम्ही यात्रेत चालत असताना अनेक विषयांवर चर्चा केली. वासुदेवाला सर्व ज्ञान असल्यासारखे जाणवत होते, पण काहीतरी मला गोंधळून टाकत होते. आनंदी मुखवटाच्या मागे हा अतिशय दुःखी असल्याचेही कुठेतरी मला जाणवले. त्याने त्याचे दुःख लपवले होते, अश्रू रोखून धरले होते. माझी त्याच्याविषयीची उत्सुकता आणि स्नेह वाढला. एका रात्री आम्ही एकत्र प्रवास करीत असताना पावसापासून बचावासाठी एका गोठ्यात झोपलो. झोपेत मला एक विलक्षण स्वप्न पडले. त्या स्वप्नात भूतं खेतं माझ्यावर हल्ला करताना दिसली. असे स्वप्न का पडले याचे मला कोडे पडले. 3 दिवसांनंतर आम्ही इष्टस्थळी म्हणजे त्या परित्यक्त ठिकाणी असलेल्या खडकाजवळ पोहोचलो. त्या संध्याकाळी सोसाट्याचा वारा वाहू लागला, तशी हवेतील आर्द्रता वाढल्याचे जाणवू लागले. मातीचा गंधही येऊ लागला. पाऊस जोरदार कोसळणार हे कळून चुकले. आश्रयासाठी आम्ही आजूबाजूला आडोसा शोधला. बऱ्याच काळापासून निर्मनुष्य असलेले एक छोटे दगडी घर आम्हाला दिसले. आम्ही आत प्रवेश केला. छताला लटकणारी अनेक वटवागुळे बाहेर काढली. पंख फडफडत ती तत्काळ बाहेर गेली. ते घर म्हणजे 10 फूट लांबी रुंदीची एक खोली होती. तिला एक खिडकी व एक दरवाजा होता. पडक्या भिंती, शेवाळे आणि कोळ्याची जाळी, एवढेच काय ते सामान होते. आम्ही घरात शांत बसलो होतो तेव्हा मेघगर्जनेने धरती हादरून गेली. वाऱ्याने झाडांना झोडपून काढले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. वासुदेवाने अश्रुपूर्ण नयनाने टक लावून माझ्याकडे पाहिले. त्याच्या हृदयात उठलेले वादळ तो व्यक्त करू शकतो का असे त्याने विचारले. तो माझ्यावर विश्वास ठेवतो हा मी माझा सन्मान समजलो आणि होकार दिला. वासुदेवाने मला सांगितले की कलकत्त्यातील एका श्रीमंत घरात त्याचा जन्म झाला होता. त्याने PhD प्राप्त केली होती. तो एक प्रसिद्ध नामांकित प्राध्यापक होता. इतर भक्तांना भेटून आता तोही रामांकडे आकृष्ट झाला होता. एके दिवशी दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी माझ्या कार्यालयास भेट दिली. त्यांनी भेटवस्तू आणि अन्न आणले. ते त्यांच्या गुरूंनी पाठवल्याचा त्यांनी दावा केला. अशा अनेक भेटींनंतर त्यांनी त्यांच्या गुरूंना भेटण्याचे आमंत्रण दिले आणि मी ते स्वीकारले. तो बोलू लागला. गुरूंना त्यांच्याबद्दल सर्व काही माहीत होते, म्हणजे अगदी खाजगी गोष्टीही तपशीलदार माहीत होत्या. ते वासुदेवाचे मन वाचू शकत होते. तो चकित झाला होता. त्याला नियमितपणे भेटण्याचे त्या व्यक्तीचे आमंत्रण त्याने स्वीकारले. कोणी गुरूंचा स्वीकार करण्यासाठी कसा तयार होतो हे जाणण्याची मला प्रचंड उत्सुकता लागली. त्यामुळे मी लक्षपूर्वक ऐकत होतो. तो बोलू लागला. एके दिवशी गुरूंनी स्वतःचे मन प्रकट केले. मी तुझे चांगलेच निरीक्षण करीत आहे. तू तरुण, नावाजलेला आणि बुद्धिमान आहेस. मला तुझ्या मत्तीची गरज आहे. आमच्या विधीनुसार तुला दीक्षा द्यायची माझी इच्छा आहे. हे शब्द आठवताच भावना वेगाने त्याचा कंठ दाटून आला. मी याबद्दल विचार करीन असे मी त्यांना सांगितले होते. त्याचा आवाज अस्पष्ट झाला. डोके हाताच्या तळव्यांमध्ये झुकवले. जणू काही भूतकाळातील अव्यक्त दुःख दडपण्याचा प्रयत्न तो करीत होता. अगतिकपणे त्याने माझ्याकडे पाहिले. रिचर्ड, त्याने सुस्कारा सोडला, माझ्या भयानक कथेमुळे तुझे मन मी दूषित करू इच्छित नाही, परंतु मी वेडा होऊ लागलो आहे. मला कोणाला तरी हे सांगितलेच पाहिजे. मी सांगू का? कृपया सांग, मी म्हणालो. खिडकीतून त्याने बाहेर पाहिले. वीज चमकल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील दुःख उठून दिसले. अखेर पूर्णपणे निराश झालेला वासुदेव बोलला. मी या मनुष्यावर संशोधन करण्यास आरंभ केला आणि भयानक गोष्ट म्हणजे तो एका शक्तिशाली तांत्रिक पंथाचा प्रमुख होता. जादू टोण्याच्या कलेत पारंगत होता. त्याची दृष्टी आता मला भेदून गेली. रिचर्ड, तुला काळ्या जादू टोणाबद्दल काही माहीत आहे का? नाही, मी कबुली दिली. वासुदेवाच्या आवाजाला कंप सुटला आणि तो थरथर कापू लागला. त्याने स्पष्टीकरण दिले की तांत्रिक विद्या अतिशय शक्तिशाली आहे. ती लाभदायक किंवा नुकसानकारक दोन्हीही असू शकते. काही चांगले तांत्रिक असतात जे मानवजातीची सेवा करण्यासाठी त्यांच्या शक्तीचा वापर करतात, तर काही वाईट काळी विद्या असणारे असे तांत्रिक स्वतःच्या आसुरी हेतूसाठी लोकांचे शोषण करण्यात त्यांच्या शक्तीचा वापर करतात. बोलू पण शकत नाही असे यज्ञ, तांत्रिक लैंगिक विधी आणि योगसाधनेच्या मदतीने ते भयानक सामर्थ्य मिळवतात. हा गुरु काळ्या जादू टोण्याच्या तंत्रात अतिशय शक्तिशाली होता. लोकांच्या मनावर नियंत्रण करण्याची आणि त्यांचे जीवन उलथून टाकण्याची शक्ती त्याच्याकडे होती. दीक्षा संस्काराच्या वेळेस येणाऱ्या जीवाच्या पुढील अनेक जन्मांवर तो नियंत्रण करतो हा शोध लागल्याने मी घाबरून गेलो. मी पुन्हा कधीच त्याच्याकडे गेलो नाही. पण वासुदेव, तू मुक्त झाला आहेस, तर त्याच्या विचाराने तू अजूनही का थरथर कापतोयस? ही तर केवळ एक सुरुवात होती, तो पुढे म्हणाला. त्या गुरुचे शिष्य माझ्या कार्यालयात, माझ्या घरी किंवा ज्या समारंभात मी उपस्थित असे तिथे मला दररोज त्रास देत होते. मी त्यांच्यापासून सुटका करून घेऊ शकत नव्हतो. एके दिवशी त्यांच्यापैकी 5 जण माझ्या कार्यालयात घुसले आणि माझ्या टेबलाभोवती गराडा घातला. मला ओलीस ठेवल्यासारखे वाटले. पुढच्या क्षणी माझ्या आत्म्यावर दावा करण्यासाठी तो गुरु माझ्यासमोर उभा राहिला. त्याने मला धमकावले. आता खूप उशीर झाला आहे. तुझ्यावर मी माझा हक्क सांगितलाय. मला शरण ये. मी तुला कल्पनेपलीकडील प्रसिद्धी आणि नशिबातील सुख प्रदान करीन, पण जर तू नकार दिलास तर मी शपथ घेतो तुझ्या मृत्यूपर्यंत तुझा छळ करीन. तिरस्काराने खवळून उठत मी त्याची आज्ञा नाकारली. त्याचे डोळे सुडाने पेटून उठले. मला शाप देत तो ताडकन तेथून निघून गेला. वासुदेवाने सुस्कारा सोडला. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा माझ्या विधवा आईकडे आलो तेव्हा मला आढळले की ती त्याच्या जाळ्यात पुरती अडकली आहे. रागाने थरथरत ती ओरडली. या साधूचा तू अपराध करीत आहेस, तुला त्याचे शिष्य झालेच पाहिजे. मला धक्काच बसला. त्याचे क्रूर कारस्थान सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण तिने ऐकले नाही. तो गुरु आणि त्याच्या अनुयायांनी तिच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. तुझ्या अपराधात मला वाटेकरी व्हायचे नाही, असे सांगून काही दिवसांनंतर तिने मला घराबाहेर काढले. माझ्या जीवनात हे काय घडत होते? नंतर त्याच्या शक्तीच्या प्रभावाने माझ्या महाविद्यालयाच्या अध्यक्षांनी मला कामावरूनही काढून टाकले. बाहेर एका झाडावर वीज पडली, त्याची मोठी फांदी तुटली आणि ती आमच्या छतावर पडली. आम्ही चुपचाप बसलो. सारी धरती हादरून टाकेल असा मेघांचा गडगडाट झाला. लगेचच भयानक वीज चमकली. वासुदेव निस्तेज झाला. अडखळणाऱ्या आवाजात त्याने बोलणे सुरूच ठेवले. बेघर आणि बेकार अवस्थेत मी फिरू लागलो, पण या काळ्या तांत्रिकाच्या शिष्यांनी मी जिथे जाईन तिथे मला झपाटले. अगदी त्यांनी पोलिसांनाही वश केले. माझे संरक्षण करण्यास पोलिसांनी देखील नकार दिला. कलकत्ता सोडण्याशिवाय मी काय करू शकत होतो? त्याच्या अद्भुत शक्तीमुळे मी कुठेही असलो तरी त्या काळ्या तांत्रिकाला माहीत व्हायचे. त्या ठिकाणी तो आपले अनुयायी मला त्रास देण्यासाठी पाठवित असे. त्याने कोणतीही नोकरी मिळवली की ते मालकाला नोकरीवरून काढून टाकण्यासाठी पटवीत असत. कोणतीही खोली भाड्याने घेतली की त्याला घरातून बाहेर काढण्यासाठी घर मालकाला पटवीत असत. वृत्तपत्रातही तो आपली कर्मकारणी सांगण्यासाठी गेला तर त्यांनीही त्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या आयुष्याच्या चिंध्या झाल्या, तो म्हणाला. त्याच क्षणी एक मोठा बेडूक दारातून उड्या मारीत आत आला. त्या उभयचर प्राण्याचे मोठाले डोळे माझ्यावरच खिळले होते. हा त्या काळ्या तांत्रिकाचा गुप्तहेर असू शकतो का, असा मी स्वतःशीच विचार केला. या विचाराने माझा थरकाप उडाला. वासुदेवाला माझ्या मनातले कळले की काय? तुला वाटते का मी पुढे सांगावे? त्याने विचारले. आकाशात ढगांचा गडगडाट झाला. मला माहीत नाही वासुदेव, मी कबूल केले. मी खरोखर घाबरलो होतो, परंतु ती कथा ऐकणे तेवढेच महत्त्वपूर्ण वाटत होते. त्यानंतर काय घडले? तो दुष्ट योगी माझ्या निश्चयाने क्रुद्ध झाला. त्याने माझा खून करण्याचा निश्चय केला. काळ्या जादूने आणि मंत्राने त्याने शरीरापासून आत्मा वेगळा करणारे अदृश्य शस्त्र बनविले. दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर, जो त्याला बळी पडला त्याला तो ठार मारतो, परंतु शरीराचा वध हा यातील एक खूप छोटा भाग आहे. जीवन आणि मृत्यूच्या मधल्या काळात काळा तांत्रिक आत्म्यावर आच्छादन असलेल्या सूक्ष्म शरीरावरही नियंत्रण करतो. या दुष्ट शस्त्राने जसा आघात केला तसे माझे शरीर आणि मन यातनांनी अपंग झाले. भूते सूक्ष्म रूपात माझा पिच्छा करतात असे मला वाटे. सुरक्षिततेसाठी याचना करीत मी भगवंतांच्या नावाचा जप करीत असे. जोपर्यंत भगवंतांचे नामस्मरण करीत होतो तोपर्यंत अदृश्य शस्त्र माझ्या आयुष्याचा अंत करू शकले नाही. पूर्ण दिवस आणि रात्र त्या शस्त्राने मला छळले. मी एक क्षणभरही देवाचे नामस्मरण थांबविले तर मृत्यूपेक्षाही माझी वाईट स्थिती होणार हे मला माहीत होते. मी अखंड नामजप केला. भगवंतांच्या नामाच्या अस्तित्वात मला मारण्यास ते शस्त्र दुर्बल ठरले. ते दुष्ट शस्त्र आपले लक्ष भेदू शकले नाही तर त्याला पाठवणाऱ्यासच मारण्यासाठी पुन्हा माघारी जावे लागते. तो काळा तांत्रिक त्यास बळी पडला. स्वतःच्याच निर्मितीने त्याचा वध केला. भगवंतांच्या नामाने मला वाचवले. ही तांत्रिक भूताटकीची कथा ऐकून माझा नखशिखा थरकाप झाला. मी आणखी ऐकण्यासाठी पुढे झुकलो. तो दुष्ट तांत्रिक अजूनही अस्तित्वात आहे, केवळ त्याला स्थूल शरीर नाही. आता तो शिष्यांना सूक्ष्म स्तरावरून नियंत्रित करतो. मी कुठेही लपलो तरी माझा सूड घेण्यासाठी शिष्यांना पाठवतो. ते सर्व काळ माझा शोध घेतात. मी कोणत्याही जागी स्थायिक होऊ शकत नाही, कारण काही आठवड्यातच मला ते दहशत दाखवितात. बाहेरचे तुफानी वादळ आता कमी होऊ लागले होते. या शांततेत वासुदेवाने दीर्घश्वास घेऊन सुस्कारा सोडला. याच कारणाने मी माझ्या इच्छेच्या आणि स्वभावाच्या विरुद्ध बेघर भिक्षुक साधू झालो आहे. मी भगवंतांना प्रामाणिकपणे शरण गेलो तर ते माझे रक्षण करतील हे मी जाणतो, पण तो दिवस येईपर्यंत मी साधूच्या वेशात लपून राहिले पाहिजे. रात किड्यांची किरकिर चालू झाली. वासुदेवाने खोलवर माझ्या डोळ्यात पाहिले. तुला हे सर्व सांगताना मला वाईट वाटत आहे. कित्येक वर्षांपासून हे गुपित मी माझ्यापुरतेच ठेवले होते. कोणाजवळ तरी मला हे बोलायचे होते. रिचर्ड, मी कोणाला दोष देत नाही. अखेर ही माझीच कर्मे आहेत. तो स्वतःला कसा दोषी ठरवू शकतो हे मी समजू शकलो नाही. त्याबद्दल मी त्याला स्पष्टीकरण विचारले. त्याने नम्रपणे आताच्या त्रासाचा त्याच्या पूर्वजन्मातील कर्मांशी संबंध जोडला. मला माहीत नाही मी पूर्वजन्मी काय केले आहे ज्यामुळे जीवनात एवढे दुःख माझ्या वाट्याला आले, परंतु आता त्याचे निराकरण झाले आहे हे मला माहिती आहे. आणि हे देखील मी जाणतो की मी प्रामाणिकपणे ही परीक्षा उत्तीर्ण झालो आणि भगवंतांना शरण गेलो तर ते मला निश्चित मुक्त करतील. वासुदेवाने थरथरत्या हाताने माझा हात धरला आणि शेवटची कळकळीची विनंती केली. कारण तू माझा खास मित्र आहेस, म्हणून तू यात गुंतू नयेस, यासाठी तू मला सोडून जावेस. सकाळी उठून जर मी तुला पाहिले नाही तर मी समजून घेईन हे बंधू तू तुझा मार्ग शोधत आहेस, तर दक्ष रहा, तू अत्यंत शक्तिशाली लोकांबरोबर राहतोस आणि हे सगळेच धार्मिक आहेत असे नाही. माझ्यासाठी देखील प्रार्थना कर. आम्ही शांत बसून राहिलो. एक शब्दही बोलण्याचे मला भान नव्हते. मी थिजून गेलो होतो. भारतात मी जे काही अगोदरच निरीक्षण केले होते त्यावरून मला माहीत होते की बहुतांश गुरूंकडे अनेक प्रबळ शक्ती होत्या, अगदी त्यात अनुयायांवर प्रभुत्व गाजवण्याची शक्ती, ज्यामुळे जे काही सांगितले जाईल ते करतील अशांचाही समावेश होता. मी त्या पिसाळलेल्या कुत्र्यांबरोबर असताना जितका घाबरलो होतो त्यापेक्षा अधिक माझ्या साथीदाराने जे काही सांगितले ते ऐकून घाबरलो. त्या कुत्र्यांना कमीत कमी मी पाहू तरी शकत होतो, त्यांना दूर पळवू शकत होतो, परंतु आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करणारी अपारंगत व्यक्ती या दुष्ट शक्तींपासून स्वतःचे रक्षण मी कसे काय करू शकणार. नंतर हाताची उशी करून झोपण्यासाठी वासुदेव धुळीत पडून राहिला. माझी झोप पूर्णतः उडाली होती. मी खिडकीतून भिंतीबाहेर टक लावून पाहिले. विरळ ढगांमधून चांदण्या दिसत होत्या, पण चंद्र नाही. माझ्याजवळ वासुदेव झोपेत या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे तळमळत पडला होता. मी त्याच्या जीवनातील अपरिहार्य दुःखे स्वतःवर घेण्यास तयार आहे का, या विचारानेच माझा थरकाप उडाला. प्रार्थनांव्यतिरिक्त त्याला मदत करण्याचा दुसरा कोणताही मार्ग मला सुचत नव्हता, आणि तेच तर त्याने माझ्याकडे मागितले होते. तो झोपेत तळमळत पडला होता, कूस बदलत होता आणि कणत होता. त्या रात्री त्याच्यापासून दूर निघून जाताना मी प्रार्थना केली की जो मार्ग मी स्वीकारला होता तो सुरक्षित असू दे आणि त्यालाही संरक्षण आणि शांती मिळू दे. चांगल्या आणि वाईट अनुभवांनी माझा मार्ग भरलेला होता. प्रत्येक अनुभव मला निराळ्या जगामध्ये जाण्यासाठी नवी दिशा दाखवित होता. असे अनुभव मला चुकीची नव्हे तर योग्य दिशा दाखवण्यासाठीच समोर ठाकले होते. जनकपूरच्या परतीच्या प्रवासात माझ्या दृष्टीस पडलेले बहुतांश साधू माझ्या आजोबांच्या वयाचे होते. मी जेव्हा जानकी मंदिरात प्रार्थना करीत होतो तेव्हा आश्चर्य म्हणजे विष्णुप्रसाद नावाचा एक नेपाळी तरुण मुलगा माझ्याकडे आला. त्याचा चेहरा गोल, पोशाख नीटनेटका आणि तो धार्मिक दिसत होता. एका पाश्चात्य तरुणाने साधू जीवनाचा स्वीकार केलेला पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याने ब्रह्मपूर या त्याच्या गावी येण्याचे निमंत्रण मला दिले. त्याचे घर एखाद्या आश्रमासारखे सुंदर होते. चकचकीत खुर्च्या, टेबल, सोफा इत्यादी फर्निचर, गालीचा, पितळी भांडी आणि फुलांचा बगीचा यावरून त्या कुटुंबाची श्रीमंती दिसत होती. आत प्रवेश करताच विष्णूच्या आईवडिलांनी माझे विनम्रपणे स्वागत केले. खमंग, मसालेदार भाज्या शुद्ध लोण्यात चमकणारा भात असे चमचमीत मला त्यांनी खाऊ घातले. मी आनंदाने बरेच दिवस तिथे घालवले. त्याचे काका काकू आणि चुलत भाऊ बहीण सर्व एका छताखाली एकत्र राहत होते, परंतु मी एकाचाही रागाच्या भरात चढलेला आवाज ऐकला नाही. एकमेकांमध्ये केवळ आदरच डोकावत होता. सकाळी मुलांनी आदराने पालकांच्या चरणांना स्पर्श केला. पालकांनीही बदल्यात त्यांना आशीर्वाद दिले. कोणत्याही वयाची मुले, अगदी प्रौढ मुलेही स्वाभाविकपणे मोठ्यांशी आज्ञाधारकपणे वागत होती आणि लहान मुले मोठ्या मुलाला पालकांचा प्रतिनिधी समजून मान देत होती. अमेरिकेत 1960 काळात वाढलो असल्याने या तारुण्यातील मुलांनी दाखवलेला आदर पाहून मला या सुसंस्कृतपणाने आनंददायक धक्का बसला. मी सोडून या घराचा कोपरानकोपरा पूर्णपणे स्वच्छ होता. उत्कृष्ट सौजन्याच्या स्वर्गात मला गवाळ्या साधूसारखे वाटले. माझे शरीर अगदी रोगिष्ट वाटत होते. त्याची दखल घेत त्या कुटुंबाने माझ्या जखमी भेगाळलेल्या पायांसाठी औषधी मलम दिले. त्यांनी माझ्यासाठी आरामदायी बिछाण्यासहित स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली होती. तरी बागेतील अशोकाच्या झाडाखाली झोपणेच मी पसंत केले. प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मधोमध असलेल्या भगवान श्रीरामांच्या छोट्याशा मंदिरात कुटुंबातील सर्व सदस्य पूजा अर्चा करण्यासाठी एकत्र जमत आणि दिवसाच्या वेळात स्त्रिया तिथे विविध भक्तिमय कार्य करीत. मला त्या घरात केवळ आनंदी वातावरणच दिसले. संध्याकाळी मी विष्णुप्रसादबरोबर झेंडू गुलाब आणि विविध फुलझाडे असलेल्या आल्हाददायी बागेत बसत असे. कधीकधी त्याचे वडील ताराप्रसादही आमच्याबरोबर बसत. पत्नी मुले परिवार असलेले ते एक श्रीमंत गृहस्थ होते. आतापर्यंत भेटलेल्या बहुतांश संन्याशांपेक्षा त्यांच्या चारित्र्याची पवित्रता अधिक प्रभावी होती. आध्यात्मिकता ही हृदयातून यावी लागते. विष्णुप्रसादांच्या कुटुंबातील सदस्यांवर मी जेवढा अधिक प्रेम करू लागलो तसा तो माझा मित्र बनत गेला. या सभ्य लोकांकडून पूर्वेकडील कौटुंबिक जीवनातील बऱ्याचशा परंपरांबद्दल मला कळाले. महत्त्वाचे म्हणजे खरी आध्यात्मिकता बऱ्याच रूपात असते हा माझा साक्षात्कार आणखी दृढ झाला. वैराग्य जीवनाची निवड केली असल्याने मी या आरामदायी वातावरणात अधिक काळ थांबू शकलो नाही. जेव्हा माझी निघण्याची वेळ झाली तेव्हा संपूर्ण कुटुंब फाटकापर्यंत निरोप देण्यासाठी आले. जसा मी वळालो आणि विटांच्या रस्त्यावरून जाऊ लागलो तसे ते रडू लागले आणि मलाही रडू कोसळले. आता मी निवडलेला मार्ग न दिसणाऱ्या अडथळ्यांनी भरलेला आहे असे मला पूर्वीपेक्षा अधिक वाटू लागले. सत्याबद्दलचे माझे वेड, खरे तर मी त्याचे शब्दातून वर्णनही करू शकत नव्हतो. या वेडामुळे मी घरातील सुखसोयी सोडल्या होत्या आणि या मार्गात सुखसोयींचा त्याग आवश्यक असल्याने त्या मी स्वीकारित नव्हतो. माझ्यापुढे वाढून ठेवलेल्या अनिश्चिततेची भीती मनात निर्माण होत असतानाही मी पुढे जात होतो. जनकपुराहून मी काठमांडूच्या दऱ्यांमध्ये परत आलो. शहरापासून 7 मैल पूर्वेला बोधनाथ पर्वताच्या अगदी खाली फुलझाडांच्या वाटिकेत मी ध्यानस्थ बसलो. डोळे उघडून वर पाहिले असता वर्षा ऋतूतील ढगांच्या निळसर पार्श्वभूमीवर हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांवर पसरलेल्या इंद्रधनुष्याच्या भव्य कमानीचे दर्शन झाले. थंड हवेत दरवळणारा मातीचा गंध, त्याचा आस्वाद घेत मी दीर्घ श्वास घेतला. इतक्यात पावलांच्या जोरदार आवाजाने मला स्वप्नमय अवस्थेतून बाहेर काढले. सामानाची मोठी पिशवी खांद्यावर लादून जोर जोराने चाललेल्या युरोपियन पर्यटकाने माझे लक्ष वेधले. तो जवळजवळ 6 फूट उंच, उजळ अंगकांतीचा होता. त्याचे स्नायू टीशर्टमधून फुगून वर आले होते. अगदी एखाद्या बॉडी बिल्डरप्रमाणे त्याची शरीरयष्टी होती. अचानक तपकिरी रंगाच्या माकडांचा घोळका जंगलातून बाहेर आला आणि त्यांनी त्याला वेढा घातला. प्रत्येक माकड त्या व्यक्तीपेक्षा आकाराने खूपच लहान होते. तरी त्याची कमजोरी कशी शोधायची आणि कसा हल्ला करायचा हे त्यांना माहीत होते. ती गुरगुरली, दात विचकून घाबरविण्याचे हावभाव करू लागली. एका बलदंड हाताने त्याने सामान सांभाळत दुसऱ्या हाताने आकाराने बऱ्यापैकी मोठा दगड उचलला आणि योद्ध्याप्रमाणे त्या लहान हल्लेखोरांना ठेचण्याची भीती घालत होता. परंतु माकडाने त्याला दाद दिली नाही. केवळ मोठ्याने गुरगुरली. लहान लहान उड्या मारीत ती त्याच्याजवळ जाऊ लागली. धास्तीमुळे दुर्बल झालेली ती जाडजूड युरोपियन व्यक्ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे घाबरू लागली. अखेर त्यापैकी एक छोटं माकड चालत चालत त्याच्या अगदी पुढ्यात येऊन थांबले आणि कळायच्या आत हातातून सामानाच्या पिशवीचा ताबा मिळवला. त्याने प्रतिकारसुद्धा केला नाही. तेवढ्यात आतील सामानाचा फडशा पाडण्यासाठी ती माकडे पिशवीभोवती गोळा झाली. त्यांनी त्याच्याकडे लक्षही दिले नाही. भयाने लोळागोळा होऊन तो शक्तिमान मनुष्य तेथून निघून गेला. काही क्षणात साधारण 8 वर्षे वयाचा एक छोटा सडपातळ नेपाळी मुलगा त्या ठिकाणी आला. माकडांच्या टोळीने लुटलेल्या मालावर ताव मारण्यास नुकतीच सुरुवात केली होती. परंतु त्या मुलाला पाहताच ती घाबरली. हातात दगड घेऊन त्या मुलाने त्यांच्या दिशेने धाव घेतली. माकडांनी केकाटत अन्नाचा त्याग केला आणि ती सैरावेरा पळू लागली. त्या छोट्या मुलाने साहित्य जमा केले आणि तो खाऊ लागला. दरम्यानच्या काळात माकडे दुरूनच उद्वेगाने पाहत होती. मी आश्चर्यचकित झालो. इथे एवढ्यात काय घडून गेले? तो खेळकर मुलगा कदाचित त्या बलाढ्य युरोपियन मनुष्याच्या हाताच्या वजनाचा देखील नव्हता. त्या बलाढ्य मनुष्याच्या धमक्यांनी ती माकडे डगमगली नाहीत, कारण त्याच्या मनातील भीती त्यांना कळाली होती. पण त्या मुलाला ती घाबरली, कारण त्याच्या मनात माकडांविषयी भीती नव्हती. या सर्वांचा माझ्यासाठी आणि भगवंताकडे निमूळत्या होत जाणाऱ्या माझ्या मार्गासाठी काय अर्थ होता? शिकारी कुत्र्यांच्या कळपाचा आणि दुष्ट काळ्या तांत्रिकाबद्दल वासुदेवने सांगितलेल्या भीतीदायक गोष्टीचाही मी विचार केला. घाईघाईने निवडलेला एखाद्या भोंदू गुरुच्या नियंत्रणात तर मी येणार नाही ना, या भीतीचा देखील मी विचार करू लागलो. पण ही भीतीच माझ्या प्रगतीत कसा अडथळा निर्माण करू शकते हे मी पाहू शकत होतो. आपले मन भीतीला बळी पडते तेव्हा आपला सहजपणे पराभव होऊ शकतो. माकडांशी तो परकीय माणूस अपरिचित होता, पण नेपाळी मुलगा आयुष्यभर माकडांच्या भोवताली राहिला होता. म्हणून जे आपल्याला माहीत नसते त्याची भीती आपल्याला वाटते. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाबद्दलच्या ज्ञानाने आणि भगवंतावर असणाऱ्या प्रामाणिक श्रद्धेने आपण सर्व प्रकारच्या भीतीवर मात करू शकतो. भगवंता, कृपया मला तुमच्याकडे येण्याचा मार्ग शोधित असताना लागणारे धैर्य प्रदान करा. या विचारांवर चिंतन करीत असतानाच तो हसरा मुलगा माझ्याकडे धावत आला आणि सामानाच्या पिशवीतील काही केळी मला देऊ लागला. मला त्यांचे भावी लक्ष बनवत उत्तेजित होऊन माकडे एकमेकांमध्ये ओरडू लागली. मी स्वतःला वेगळा समजतो, पण माझ्यामध्ये आणि त्या युरोपियन व्यक्तीमध्ये खूप साम्य असल्याची जाणीव मात्र मला त्यांनी करून दिली. या मुलासारखी निष्पाप निडर श्रद्धा मिळवण्यासाठी मला माझ्या मार्गावर अजून खूप दूर जायचे आहे असे वाटून मी नम्रपणे नकार दिला. जंगलांमध्ये भटकत असताना मी सीताराम बाबांना भेटलो. एक असामान्य जीव. त्यांना प्रेमाने मी उभे बाबा असे संबोधतो. वय साधारण 62, दाढी वाढलेली, तपकिरी रंगाचे डोळे, सुरकुतलेला चेहरा आणि डोक्यावरून घालण्याचा मानेपासून घोट्यापर्यंत पोहोचणारा एक अखंड सुताचा अंगरखा, असे त्यांचे रूप. जेव्हा मी त्यांना विचारले की ते केवळ असा जाडा कपडा का परिधान करतात, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की जाडा भरडा खाजणारा हा कपडा मला नेहमी अस्वस्थ ठेवतो. श्रीरामांना स्मरून कायमचा आराम मिळवण्यासाठी तो मला मदत करील, असे ते म्हणाले. माझ्यासाठी अजून आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांच्या घोट्याला बांधलेली लाकडी फळी. हा त्यांचा पेहराव विचित्रच होता, मात्र त्यांनी मला पुत्राप्रमाणे प्रेमाने वागवले. हिमालयात मला भेटलेल्या योग्यांप्रमाणे सीताराम बाबा ब्रह्मचर्य नियमांच्याही पलीकडे जाऊन अगदी कठोर प्रतिज्ञांचे पालन करणारे होते. त्यांनी कधीही न पडून राहण्याची, न बसण्याची आणि कायम एका पायावर उभे राहण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याकरिता शरीराला आधार देण्यासाठी ते पायाला लाकडी फळी बांधत. जवळजवळ 50 वर्षे त्यांनी ही तपश्चर्या केली होती. भिक्षुकीचा कटोरा आणि जपमाळेबरोबर ते दोरी आणि लाकडी फळी ठेवत. त्या फळीचा वापर ते झाडाच्या फांदीवर झोपाळ्यासारखा लटकवण्यासाठी करीत. रात्री यावर टेकून ते उभ्या उभ्या झोप घेत असत. या व्यतिरिक्त त्यांच्या इतरही प्रतिज्ञा होत्या. ते भिंतींच्या आत झोपत नसत, शाकाहारापलीकडे जाऊन धान्य आणि कडधान्यही खात नसत. अशा पथ्यांसंबंधी कडक प्रतिज्ञापालनाचा मी साक्षीदार होतो. भटकंती करणारे साधू डाळ भात चपाती धान्य कडधान्य अशा दानात सहजपणे प्राप्त झालेल्या स्वस्त अन्नावर गुजराण करतात. आम्ही दोघे एकत्र भटकलो. रोज सीताराम बाबा आनंदाने माझ्यासाठी डाळ तांदूळ मागून आणीत, लाकडे जमा करीत, आयत्यावेळी दगडांची चूल पेटवीत आणि तेही संपूर्ण वेळ उभे राहून किंवा उकडवे बसून स्वयंपाक करीत. त्यानंतर त्यांच्या प्रिय भगवान श्रीरामांच्या फोटोला प्रार्थनापूर्वक अर्पण करीत आणि सर्व काही मला देत. पण ते खातात तरी काय याची मला जिज्ञासा होती. त्यांच्याबरोबरच्या वास्तव्यात मी त्यांना भिक्षेतून मिळालेल्या मूठभर हलक्या प्रतीच्या शेंगदाण्यांव्यतिरिक्त काहीही खाताना पाहिले नाही. व्रत मोडणार नाही तेवढेच ते गोळा करीत. तरीही मला व्यवस्थितपणे खाऊ घालण्यातील कष्टात त्यांना आनंद वाटत असे. मला ते स्पष्टीकरण देत की भगवंतांवरील प्रेम दाखवण्यासाठी त्यांच्या मुलांची प्रेमळपणे सेवा केलीच पाहिजे. एकदा सीताराम बाबांना भिक्षेत थोड्या भाज्या मिळाल्या तेव्हा मला अत्यानंद झाला. आज शेंगदाण्यांऐवजी त्यांना दुसरे काहीतरी खाण्यास मिळणार होते. परंतु त्यांनी माझे जेवण वाढले, स्वतःसाठी काहीही ठेवले नाही, कारण यावेळी त्यांनी डाळ भातात भाज्याही शिजवल्या होत्या. हे पाहून मी खूप दुःखी झालो, मात्र ते आनंदी होते. अधीरतेने मी त्यांचे निरीक्षण केले, परंतु मला त्यांच्याकडे कृत्रिमपणा काहीच दिसला नाही. ते त्यांच्या भक्तीत पूर्णपणे प्रामाणिक होते. एकदा मी बाबांना विचारले, इतक्या कठीण प्रतिज्ञांचे पालन करण्याचे कारण काय? दीनपणे ते उत्तरले, माझ्या साधनेत लक्ष एकाग्र करण्यासाठी त्याने मला मदत होते. मी त्यात आनंदी आहे. आणि आश्चर्य म्हणजे ते खरंच आनंदी होते. पहाटेची वेळ होती. वनातील एका झाडाखाली बसून मी या आश्चर्यकारक मनुष्याचा विचार करू लागलो. त्यांचे विचित्र व्रत मी समजू शकत नव्हतो. त्यांचे नियम मला अतिरेकी आणि अनावश्यक वाटत होते. तरीही मी त्यांच्याकडे आकर्षित झालो होतो. माझे प्रामाणिक प्रेम आणि विश्वास त्यांनी मिळवला होता. कृत्रिम तपस्या हृदय कठोर बनविते असे म्हणतात, परंतु सीताराम बाबांचे हृदय मात्र कोमल होते, नम्र, दया आणि भक्तीने परिपूर्ण होते. भगवान जीजस म्हणाले, फळावरून वृक्षाची परीक्षा होते. त्याप्रमाणे ते वृक्षासारखे जरी असले तरी त्याची फळे परिपक्व व गोड होती. सीताराम बाबांच्या सहवासात असताना एक प्रश्न माझ्या मनात उद्भवला. मला आढळलेले बहुतांश योगी परमेश्वराला निर्विशेष शक्ती समजून ध्यान करतात, मात्र सीताराम बाबा आणि इतर परमेश्वरावर सर्वात प्रेमळ व्यक्ती म्हणून ध्यान करतात. रामसेवक स्वामी भगवान श्रीरामांची अशाच व्यक्तिगत रूपात सेवा करीत होते. श्रील प्रभुपादांनीही सर्वात आकर्षक व्यक्तित्व भगवान श्रीकृष्णांवर प्रामाणिक प्रेम केले आहे. ही गोष्ट निर्विशेष रूपात विलीन होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या योग्यांच्या श्रद्धेविरुद्ध आहे का? हे निर्गुण निर्वाणाच्या सिद्धीसाठी झटणाऱ्या बौद्धवाद्यांच्या पद्धतीविरुद्ध आहे का? लहान असताना स्वाभाविकपणे मी देवाच्या व्यक्तिगत प्रार्थना करायचो, परंतु जसजसा मी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू लागलो तसतसा परमेश्वराच्या सर्वव्यापी अस्तित्वाकडे माझा अधिकाधिक कल गेला. एके दिवशी जंगलातील रस्त्यावर एकत्र भटकत असताना मी बाबांकडे चौकशी केली, आखेर परमेश्वर निर्विशेष निराकार आहेत की पूर्ण पुरुष? ते आकस्मिकपणे थांबले. त्यांच्या तपकिरी भुवया ताणल्या गेल्या. तपस्वी जीवनामुळे सुरकुतलेला त्यांचा चेहरा अधिकच दुःखी झाला. सुस्कारा सोडत ते म्हणाले, आपल्या परमेश्वराला आपल्यापेक्षा कमी व्यक्तिमत्व आणि रूप कसे असू शकते? त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट अमर्याद आहे. त्यांनी मान डोलावली. या गैरसमजाने माझे हृदय छिन्न विच्छिन्न होते. त्यांची प्रतिक्रिया माझ्या मनावर उमटली. सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या अंतिम स्वरूपाबद्दल असणाऱ्या मूलभूत मतभेदाची आता मला अधिक जाणीव होऊ लागली होती. ते निर्विशेष, निराकार, देहरहित अशी शक्ती आहेत की सर्वश्रेष्ठ पुरुष आहेत. असेच काहीतरी लहानपणी तुफानी वादळाच्या तडाख्यात भयाने थरथरत असताना हाच प्रश्न मी स्वतःला विचारला होता. देव कोण आहेत? ते माझ्या आईवडिलांप्रमाणे दिलासा देणारे होते की वाऱ्यासारखे निराकार? या तत्त्वज्ञानविषयक वादाच्या मुद्द्यावर समेट करण्यासाठी माझे मन लढा देत होते. याचे उत्तर मला माझा मार्ग निवडण्यात मदत करील याची मला जाणीव होती. परंतु या कोड्यातील हरवलेली गोष्ट मी शोधू शकत नव्हतो. मी अनेक विस्मयकारक महात्म्यांना भेटलो होतो. त्यांचे दृष्टिकोन मला परस्पर विरोधी दिसले. काही दिवसांनंतर मी सीताराम बाबांना सोडून गेलो. मी विचार केला, कोणी परमेश्वरावर किती प्रेम करतो याचे बाह्यरूपावरून मूल्यमापन होत नाही. एकीकडे नोकरी करणारे आणि कुटुंबाचा सांभाळ करणारे धार्मिक लोक भेटले, तर दुसरीकडे जंगलातील चमत्कारिक वैरागी भेटले. परंतु त्यांची नम्रता, आध्यात्मिक साधनेवरील एकाग्रता आणि सेवा करण्याची अतृप्त तृष्णा या सर्व गोष्टींमध्ये साम्य होते.